प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु माशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम प्यारो भाई टैनी से लखनित सचो सरी कार्यक्रम ते अमट मेवा उन्दी बार फिर स्वागत क्या तोड़म अनि माकुन विश्वास है कि कार्यक्रम तुन के जाना जरिया तल बेकुन सब तुन प्रभु ईशु न बरकत जरूर पुरसे रहे माता होए। प्यारो भाईट बहुन मेकुन मालूम है कि युद्यांग ने अमट नयो नियम तल याकूब न किताब तल अपनो अध्ययन तुन किस रहे मा तोड़म त्यन ना मी हिन्नल उन्दी मेला फिर अरे कुनवा तोना प्रभु ना यु सच्चो अने जीव तो वचन कनु तिवड़ भयड़ी टनी से लखनित अमट अपनो नेटाई बाइबल अध्ययन ता कार्यक्रम ते हंदाना मुन्ने परमेश्वर दाऊन से बिनती की कम परमेश्वर दाऊनी अमट सब उन्द बार फिर यीशु मसीह ना नाम ते निकरुम बाई तोलम वंडे अमर निकुन जीवा तल खूब धन्यवाद से तोलम बाड़ी की इमा माकुन पिजड़ा दियंग ने पिजड़ा महीना ते उन्हें पिजड़ा साल ते खूब अच्छा वालो इरती उन्हें वायन वाले सब मुसीबत नल भी ಬಚಗಿಸಿಕೊಂಡು ಇರ್ತೋನಿ. ಇದನೀವ ಮಾಪಾರೋ ದಯಾನಿ ಪ್ರೇಮಾನ್ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವನಿ ಇದ್ಗಡಿತೆ ಮಾವ ನೀಸೆ ಬಿಂತಿ ಅನ್ಕಿ ನೀಟ ಮಾವ ಇತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೋನ್ ಒಂಡೆ ಬಿ ಪಳ ಘೇರು ತಲ್ ಪುನನ್ ಲೈ ಮಾವ ಮದತ್ ಕಿ ಒಂಡೆ ಏಳ್ ಸಬ್ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ಭೈಡು ನಾನಿ ಸೇಲಕ್ನು ಬಿ ಖೂಬ್ ಬರ್ಕತ್ ಸಿಮ್ ಒಂಡೆ ಏಳ ನಡ್ಡುಮ್ ತೆ ಬೊಡೆ ಬಿಮಾರ್ ಹೋಯ್ ಯಾ ಫಿರ್ ಓಳ್ ಬಾಂಗಿ ಬಿ ಬುಸಿಬತ್ ತೆ ಹೋಯ್ ತೆ ಇಮ ಒಳಂಗ್ ಸಮಸ್ಯಾನ ಸಮಾಧಾನ ಕಿಸಿ ಸಿಮ್ ಇಂಗ ಮಾಡ್ ಬಳಂಗ್ ತಲಕ ಕೋಮ್ ಮವ ತಲಕಾನ್ ಮುನ್ನೆ ಇಮ ಪುಂದಾತೋನಿ ಕಿಮಾಕುನ್ ಬಳಂಗ್ ಬಳಂಗ್ ಚೀಜ್ಕನ ಕಮಿ ಐ ಅಮಟ್ ನಿಕುನ್ ಸಮಾಧಿಂಗ್ ಲೈ ಧನ್ಯವಾದ ಸೀತಾ ಕೆ ಇದ್ ಬಿಂತಿ ತೂನ್ ಈ ಸುಮಸ್ಸಿನ ನಾಮ ತೆ ತಲಕ್ಕಿತೋನ ಆಮೇನ್ ನಾವೋಡ್ ಪ್ಯಾರೋ ಸಂಗ್ವಾಲಡಿ ಪಿಜ್ಜಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಅಮಟ್ ಯಾಕೂಬ್ ನ ಕಿತಾಬ್ ತಲೆ ಅದೇನ ಉಂದಿ ಪಾಟ್ ತಲೆ ಅಪ್ನೋ ಅಧ್ಯಯನ ತುನ್ ಖತಮ್ ಕೀತಮ್ ಅನಿ ನ್ಯಾಂಡ್ ಬಿ ಅಮಟ್ ಅಪ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಯಾಕೂಬ್ ನ ಕಿತಾಬ್ ತಲೆ ಅದೇನ ಉಂದಿ ಪಾಡ್ತ ತೀರ ವಚನ್ ತಲ್ ಅರಿಕೊನ್ ಪಂದ್ರ ವಚನ್ ಲುಗುಸ್ ವಿಚಾರ್ ಕೀಕಮ್ ತೆ ಇಮಟ್ ಸಾಬ್ ಕೇಂಜಟ್ ನೀಟ್ ಆಯ್ತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೋನ್ ಕ್ರೂಸ್ ತಪರು ತರುತ್ತೋಳ್ ವಾಲಡ್ ರಣ್ ಅಪರಾಧಿಳ್ ಇಪಿಟಲ್ ವಡುಲ್ ಪ್ರಭು ಯೀಶು ಮಸೀನ ಖಾಕ್ ಮಲ್ತೋಲ್ ಅನಿ ಓಲ್ ಪ್ರಭು ಯೀಶುನ್ ಪರ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೀತೋಲ್ ಪರನ್ನ ಇಹುನ್ ವಿಚಾರ ಹಲ್ ಕಿಸಿ ಸಕಿಮಾಯೋನ್ ಕಿ ಓನ್ ಖೂಬ್ ಜಾದಾ ಕಾಯಾ ಪುಟ್ಟಲ್ ಖಾಸ್ ರೂಪ್ ತಲ್ ಬಪೋಡ್ ವನ ಬರೋಬರಿ ಚೇಲಲ್ ಪೌಲುಸ್ ಲೇಖಾ ಡೋಲ್ ಮಾನ್ವಾನ್ ಸೆ ಕ್ಯಾನೋಡ್ ಈಗ ಜರೋಸೋ ವಿಚಾರ ಕಿಮ್ ಕಿ ಬಪೋಡ್ ಪೌಲುಸ್ ಜಿಂದಗಿ ತ ಮುಕುಟ್ ತೋನ್ ಯತಾನುಲ್ ತೇದ್ ಬಾ ತಲ್ ಅಚರಸ್ ತ ದಿಯಾಯಲ್ ನಾವೋಡ್ ಪ್ಯಾರೋಡಿತ್ ಯದಿ ಮಠ್ ಈ ದುನಿಯತ್ ಪರೋ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲೈ ಅಪನೋ ಜಿಂದಗಿ ತುನ್ ಕಾಟೆ ಕಿ ಕಿಟ್ ತೆ ಓನ್ ಕರು ಮಿಕುನ್ ಸ್ಯಾನ್ ಲೈ ಜೀವಂತ ಮುಕುಟ್ ಹೈ ಇದ್ದೆ ಚೀ ಜಾಂದ್ ಬದೇನ ಮಠ್ ಸರಿ ಹುಡ್ಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತೋಳ ಬಪುಡನ್ನ ಜಿಂದಗಿ ತ ಪರೀಕ್ಷಾ ತ ಬಾರೆ ತೆ ವಿಚಾರ ಕ್ಯಾ ತುನ ತೆ ನಾಕುನ್ ವಳುಲ್ ದೂಸರ ದೇಶ ತೋ ಸೇವಕ್ ತ ಕಿಸ್ಸಾ ತ ಬಾರೆ ತೆ ಖ್ಯಾಲ್ ವಾಯ್ತ ಹೈ ಗವಾಯ್ತ ಸಭಾ ತೆ ಓನ್ ಬಿ ಇವನ್ ಇತ್ತೋಳ್ ಕಿ ಓಲ್ ಅಪ್ನು ಸಬ್ಸೆ ಪ್ಯಾರೋ ವಚನ್ ತ ಬಾರೆ ತೆ ಬತೆ ಕೇವಿಲ್ ಓಲ್ ಸೇವಕ್ ಬತೆ ಕಿ ತುಳ್ ಕಿ ನವ ಸಬ್ಸೆ ಅಚ್ಚ ವಚನ್ ಈ ದಾನ್ ಕಿಯದ್ ಬೆತೆ ಮಾಸಿಯತ್ತು ಓನೈದ್ ಮಾನ್ ದಿ ತುನ್ ಕಿಂಚಿಕುನ್ ಪ್ರಭು ನುಲ್ ಪಡೋಲ್ ಸೇವಕ್ ಒಂಡೆ ದೂಸರೋ ಇನ್ಸಾನ್ ಪರೇಶಾನಿ ತರ್ಸಿಯತ್ತುಳ್ ಇದನ್ನ ಬಾತ್ ತೆ ಪ್ರಭು ನೋಲ್ ಪಡೋ ಸೇವಕ್ ಪೂಜೆ ಕಿ ತುಲ್ ಕಿ ಇದೇನ ಬಳಂಗ್ ಮತಲವೈ ಉಲ್ಮಾನ್ ವಾಲ್ ಫಿರ್ ಜವಾಬ್ ಸಿತ್ತುಲ್ ಕಿ ಬಪ್ಪೋಳ್ ನಾ ಪರೋ ಮುಸಿಬತ್ ಅನಿ ಪರೇಸಾನಿ ವಾಯ್ತಂಗ್ ಐ ತ್ಯನ್ನ ಸೀದೋ ಪ್ರಭುನ್ ಕರುಂ ಅಂತೋನ ಅಂಡೆ ಓನ ಭಕ್ತಿ ಕಿತಾಕೆ ಇಂತೋನ ಕಿ ಯೇ ಪ್ರಭುನಿ ನೀವ ಧನ್ಯವಾದ ಐ ಕಿ ಈದ್ ಪರೀಕ್ಷಾ ನಾ ಪರೋ ವಾತ್ತು ಪರ್ ಈದ್ ಹಂದನ್ ಲೈ ವಾತ್ತ ಐ ಇದು ನಾ ಕರುಂ ಠೇರ್ ಎಲ್ಮಾಯೋ ನಾವೋಡ್ ಪ್ಯಾರೋಡಿತ್ ಅಮಟ್ ಇದ್ದಿನ್ ಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಧನ್ಯವಾದ ಸೀಕಮ್ ಉಂಡ್ಯನ್ನ ಇದ್ದಿನ್ ಸೆ ಉಂಡೆ ಜಾದ ಅಚ್ಚ ಢಂಗ್ ತಲ್ ಇದ್ ಮಾಂದಿ ತುನ್ ಹಲ್ ಸಮಜೆ ಮಾಸಿ ಸಕೆ ಮಾಯನ್ ಮುಸಿಬತ್ ಮಾ ಕರುಂ ಮಂದಾನ್ ಲೈ ಹಲ್ವಾಯೋ ಯಾಕುಬೀಗ ಧನಿ ಋಣ್ ಸಮಜೆ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಇದೆ ಮಾಂದಿ ತುನ್ ಕಾಮ್ತೆ ಯತ ತೋಲೈ ಬಪೋಳ್ ಓಲ್ ಇಹುನ್ ಇಂತೋ ಲೈ ಕಿ ಇಮಟ್ ಜಾಡಿ ಅನಿ ಜಾಡಿ ತ ಪುಂಗರ್ತ ಲೇಖ ಆಂದಿತ್ ಇದ ನ್ಯಾಣ್ ಮೇಕುನ್ ಪಳ ಸುಂದರ್ ದಿಸಿರೆ ಮಾತಾಯಿ ನಾವೋಡ್ ಪ್ಯಾರೋಡಿ ಮಿವಾಬೆ ಜಿಂದಗಿ ಸುಂದರ್ ಆಸೆಸಕೆ ಮಾಯ್ತಾಯಿ ಪರ್ ಪುಂಗರ್ ವಚ್ಚಿರೇ ಮಾತಾಯಿ ಒಂಡೆ ಮಿವ ಧನ್ ಮಿಕೊನ್ ಪಿಸು ಚಿಯಲ್ಸಕೆ ಮಾನಲ್ ಒಂಡೆ ಪುಂಗಾರ್ ತುನ್ ವತ್ತನ್ ಸೆ ಬೋಲೆ ವಿರೋಕೆ ಹಲ್ಕಿಸಕೆ ಮಾನಲ್ ಒಂಡೆ ಉಂದಿದಿಯ ಸಬ್ ತುನ್ ಈಸು ಮಸೀನ ಹಾಜರಿತೆ ನಿತ್ತನು ಹರೇಕ್ ಮಾನವನ ಜಾತಿ ತುನ್ವನ ಹಾಜರಿತೆ ನಿತ್ತನಾಯಿ ಒಂಡೆ ವಿಶ್ವಾಸ ಹಲ್ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆನ್ ಪಾಂಡ್ರಿ ರಾಜಗಾದಿತ ನ್ಯಾಯ ತಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಹಾಜರಿತೆ ನಿತ್ತನಾಯಿ ಒಂಡೆ ಹರೇಕ್ ವಿಶ್ವಾಸಿನ್ ಜೋಕಿ ಮಂಡ್ಲಿ ಕಹಲೆಮಾಯ್ತಾಯಿ ಉನ್ ಪೈಲೆ ಪ್ರಭುನ ನ್ಯಾಯ ತ ಗಾದಿ ಸಾಮ್ನು ನಿತ್ತನಾಯಿ ಇವನ್ ಹುಡನ್ ಲೈ ಕಿ ಬೋಲ್ ಜಿಂದಗಿ ತ ಮುಕುಟ್ ತುನ್ ಯತನು ಯಲ್ಲೆ ಅದ್ ಮುಕುಟ್ ಜೋಕಿ ಬದ್ದನ್ ಒಲ್ ಬೋಳುನ್ ಸ್ಯಾನುಲ್ ಬೋಳ್ ಪರೀಕ್ಷಾನಲ್ ಪಸ್ಸಿಕೊನ್ ಧೀರಸ್ತುನ್ ಯತಿ ತೊಳೈ ಬೋಳ್ ಪ್ರಭು ಯಿಸು ಮಸೀಹನ್ ಸೆ ಪ್ರೇಮ್ ಕ್ಯಾ ತೊಳೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬುರೋ ಮಾಂದಿಂಗ್ನೆ बोने परीक्षा लिए नोल। नवड़ प्यारो दोस्त तलुड़ी परीक्षा रण मतलब ने काम तिवाई दुख तकलीफ बंडे मुसीबत न अलावा मानवा न परकतुन बहु नमट दिपाट ते बारा ने तेरा वचन ने हुड़ी तोड़म ओंडे मुन्ने चौदह वचन ते इधेमान देतुन हुड़सी सके माई तोड़म। याकूबी गा अत परीक्षा तबारे ते वैश्चरे मातो लाई जो परीक्षा बुराई क्या लाई वायताई लैशोन लोगों इवन इन तो लाई की प्रभु जी नवा परीक्षा ये तुल जबकि अग्गा प्रभु जी हाजिरल मत्तुल उन अभी नहीं कही आपियल मत्ता नावड़ प्यारो संगवालड़ित बुरो मांदिंग नल ना तो परमेश्वर ता परीक्षा किसी सके माई तोड़म और नाई परमेश्वर खुद बुरो मांदिंग नल बोने परीक्षा क्या तो लई। याकूब इगा बिल्कुल खास मांदी ने बारे ते दिन संघ ने व्यवहार किसी रे मात तो लई बदन हरेक जनाल यानी कि परमेश्वर तोल छवा तुन समझे क्या ना जरूरत है बाड़ी के मठ ले सो मांदिन लई परमेश्वर तुम दोषी ठहरे क्या तोड़म बल्कि बोल जरा भी इदन उन जवाबदार ही ले। याकूब ता किताब आदेना उन्दी पाड़ता तेरा वचन ते प्रभु मा कौन इवन वैश्चरे मत तो लई इवन परीक्षा आयल ते बोले मैनी वनकमा की परमेश्वर नवा परीक्षा क्या तोल बुरो मांदी ने परमेश्वर ता परीक्षा अहल्यानल अने वोलबो ने परीक्षा अलियनल अमट इवन से पहले तंग वचन ने उठ सके माई तोड़म की परमेश्वर अपनो औलाद तुन परके क्या तोले परिगय वचन ते याकूब इवन साप रीतल वैश्चर्य मातो लई की परमेश्वर बोले भी मानवान बुरो मांदिंग ने याने की पाप अने बुराई ता जरिये तल मावा परक अलके बोल बोले भी मानवाल परीक्षा ता घड़ी ते इवन मिनी इनमा कई की नव परीक्षा परमेश्वर ता खाकनल या फिर नाकुन परमेश्वर परीक्षा ते वाट तो लई। इगा जरा सो ध्यान सेम की याकूब इगा परीक्षा इंजी कुन नाम ता रूप ते काम ते हल ये चिरह मायोल बहुन वोल इदिन से पहले वाले वचन ने किसी मत तोल वोलिंगा परीक्षा तुन काम तारूप ते ये चिरह मत तोलाई वोल मावांग काम के नवारे ते वह चिरह मत तोलाई मानवा ना इत बुद्धि है कि वोल परमेश्वर तुन दोष या तोलाई वोल अपनो सब घपला बाजीन लाई अपनो सब कमजोरी लाई अने बुरो गुण न लाई उन्हें अपनो सारो दोष नू पिज्जा आए ना अने इंसान अपनो गंदगी तलाई परमेश्वर तुन दोषी ठहरे क्या तो लाई शुरू तले मानवा ना अलग आए ना बखत ते इद मांदी बिल्कुल सच्चो है। आदम इतुल जो जानी इमनाकुन नवा संग ने मंदन लाई से सीमतो नी अद्दे नाकुन अतमड़ाता काया तुन सी तू उन्हें ना अतकाया तुन तिंजी एतन नावड़ प्यारोड़ी मानवल अपनो लोभ तपर रो उन्हें मतलब ही आयना नतीजा तल डोडा ता किनार पर रो अपनो रोतुन बने क्या ना पसंद क्या तो लई अने वोल इवन सोचे क्या तो लई कि डोडा ता किनार ते रोन बने क्या से लैसुम फायदा गई पर बरसात ते उसम आईता है ते वोन पड़ा ही नुकसानी ताहता ना रीता है उन्हें बोल इदन लाई परमेश्वर तुन दोषी ठहरे क्या तो लई परमेश्वर ता पर रो दोष लगे क्यान वाले हरेक मानवाल उन पुंजी ये निल की परमेश्वर ते बद्दे बिरंग ने बुराई अल्पट्टो प्रभु जी धर्मी यानी पवित्र आंदुल अने सब रंग ना भलाई मनताई परमेश्वर वेड़ची आंदुल ओली पी जरा भी सिकाटिया ही ले प्रभु शुतुल बाड़ी की दुनिया तुल राज क्यान वाले यानी के सैतान वाई तो लई उन्हें ना ही पीबो ना बांगी पहले नयो नियम ते यौना न बयान पड़ोड़ा किताब ते अदेना चौदह पाठता बीस वचन ते यौनल माकुन इवन कर चिरे मत तो लई उन्हें वल्ले मांदिंग क्या न मौका आइल रे मायो ये दुनिया तोल राजल वाई तोल ना पर वो न बद्दे भी अधिकार ही ले ಪ್ರಭು ಯೇಸುವಿಗ ಇಂತೋ ಲೈಕಿ ನಾರೋಪ ಬದ್ದೆಬೆ ಬುರಯ್ಯ ಪಾಪೈಲೆ ಮಗರ ಸೈತಾನ್ ಹರ್ ಬಖತ್ತೆ ನವ ನಾಲೂಂಟೆ ಖಾಕ್ ಚಕ್ಕರ್ ಕಾಟೆ ಗೀತಾಕೆ ಮಂತೋಲೆ ಅನಿ ಓಲ್ ನಾರೋಪ ಅಪನು ಬದೆ ಚೀಸ್ ತೋನ್ ಪಿಳ್ಕಾನ ಕೋಶಿಸ್ ಕ್ಯಾ ತೋ ಲೈಕಿ ನಾಕೊನ್ ದೋಸಿ ಠೆರೆ ಕೇವಲ್ ಮಗರ್ ನಾಯಿ ಪಿಗೋನ ಬಾಂಗೆ ಬಿ ಐಲರೆ ಮಾಯೋ ನಾವು ಪ್ಯಾರೋಡಿ ಸೇತನ್ ಮಾವ ಮೆಹಂದೂಲ್ ತರೋಪ ಒಂಡೆ ಬಾಳು ಇಹುನ್ ಪಿಡಿತಕ್ಕೆ ಮಂತೋ ಲೈಕಿ ಆಪಿಗೋನ ಬಾಂಗೆ ಪುಟುವಲ್ ಪದನ ಕಾರಣ ತಲ್ವೋನ್ ಇಹುನ್ ದಾವ ಕಿಸಿ ಸಕೆಮಾಯಲ್ ಕಿ ಇಮಟ್ ಸೇತಾನ್ ತೋಳ್ ಆಂದಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಧನ್ಯವಾದ್ ಅನಿ ಬಳೈ ಆಯ್ ಕಿ ಮವಲ್ ಪ್ರಭು ಯೀಸು ಮಸೀನೆ ಸೇತಾನ್ ತ ಬಾಂಗೆ ಬಿ ಅಲ್ಮತ್ತ ಇದನ್ ಲೈ ಓಲ್ ಸಾರೋ ಮಾನವನ ಜಾತಿತ ಲೈ ಛುಟ್ಕರ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಬನೆ ಮಾಸ ಸಕೆ ಮಾತುಲ್ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟ್ ಅನಿ ಸೇಲಕ್ನಿ ಜಾಚಿಯ ಪರೀಕ್ಷಾ ಇದನ್ ಲೈ ವಾಯ್ತಾಯಿ ಕಿ ಅಮಟ್ ಇವನ್ ಸಾಬೂತಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ಕೊಮ್ ಕಿ ಮಾಯಿ ಪಿ ಸೇತಾನ್ ತ ಬಾಂಗೆ ಇಲ್ಲೆ ಫಿರ್ ಬಿ ಖ್ಯಾಲ್ತೆ ಇ ರಗಡ್ ಕಿ ಮಾಯಿ ಪಿವನ ಬಾಂಗೆ ಬೆಹಲಿ ರೆ ಮಾಯೋ ಮಗುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಪಾಪ ಅನಿ ಬುರು ಮಾನಿನ ಜರಿಯ ತಲ್ ಬಪ್ಪೋಡಿ ಬೆಲ್ ಪರ್ಕೆ ಕೇವಲ್ ಅನಿ ಇಂಗ ಸವಾಲಿದ್ ಮಾಂದಿತ ಪೈದಾ ಆಯ್ತಾಯಿ ಕಿ ಮವ ರೂಪ ಪುಟ್ಟನ್ ವಾಲೆ ಬುರೈ ಕ್ಯಾನ ಇದ್ ಮಾಂದಿತ ಕಾರಣ ತಲ್ ಅಮಟ್ ಬೋನ್ ಕರು ಜವಾಬ್ದಾರ್ ಠೆರೆ ಕಿ ಕೋಮ್ ಸವಾಲ್ ತ ಜವಾಬ್ ತೆ ಕಿ ಅಮಟ್ ಬಿನ ಕಾರಣ ತಲ್ ಪಾಪ್ ಕ್ಯಾ ತೋಳಂ ಅನಿ ಇಮಟ್ ಅಪನು ಉಂಗ್ಲಿ ತುನ್ ಸೀದೋ ಸೇತಾನ್ ತ ಖಾಕ್ ತಾಚೆ ಸಿಕೆಟ್ ಪರ್ ಪ್ರಭುನು ಸೇವಕ್ ಯಾಕೋಬ್ ಇದ್ ಮಾಂದಿತ ಬಾರತೆ ಬೆನೆ ದೂಸರು ಮಾಂದಿ ವೆಚ್ಚರೆ ಮಾತೊಲೈ ತಿವಾಡ ಅಟ್ಸಂಗ್ ವಾಲಡಿ ಅಮಟೈಗ ಹುಡ್ಕೋಂ ಕಿ ಯಾಕೂಬ್ ಇದ್ ಮಾಂದಿತ ಬಾರತೆ ಮಾಕುನ್ ಬಳಂಬತೆ ಕ್ಯಾತೊಲೈ ಯಾಕೂಬ್ ತ ಕಿತಾಬ್ ಅದನ ಒಂದಿ ಪಾಡ್ತ ಚೌದ ವಚನ್ತೆ ಅಮಟ್ ಇಹುನ್ ಕರಿತಾತೋಳ ಬೋಡುಲ್ ಬೋಡುಲ್ ತನ್ವ ತನ್ವ ಬೋರು ಖ್ಯಾಲ್ತೆ ಫಸೆ ಮಾಸಿ ಪರೀಕ್ಷಾತೆ ಅರ್ರಿತೋಲ್ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟ್ ಈಗ ಸಬ್ಸೆ ಪೈಲು ಮಾಂದಿ ಇದಾನ್ ಕಿ ಅನಿ ಇದ್ದೆ ಸಾಮ್ನು ವಾಯ್ತಾಯಿ ಕಿ ಬಪ್ಪುಡಿ ಮಟ್ ಪಾಪ್ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಬಿಲ್ಕುಲ್ ತಯಾರ್ ಆಸೆ ಅಂತೋಳಿಡ್ತೆ ಇದ್ದನ್ ಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ಜವಾಬ್ದಾರ ಇಲ್ಲೆ ಉಂಡೆ ದೂಸರು ಖಾಕ್ ಸೇತಾನ್ ಬೀದ್ ಮಾಂದಿತ ಲೈ ಜವಾಬ್ದಾರ್ ಅಲಾಯೋಲ್ ಫಿರ್ಮಿ ವಾಯ್ ಪಾಪ್ ತೋಲ್ ಜವಾಬ್ದಾರ್ ಬೋಲ್ ಅಂದುಲ್ ಚೌದ ವಚನ್ ಮಾಕುನ್ ಸಾಬ್ ರೀತಿ ತಲ್ ಬತೆ ಕ್ಯಾ ತಾಯಿ ಕಿ ಇದ್ದೇನೋಲ್ ಜವಾಬ್ದಾರ್ ಅಮಟ್ ಖುದಾನಂ ಪರ್ ಹರೇಕ್ ಮಾನವಲ್ ಅಪನು ಇಚ್ಛಾ ತಲ್ ಬೀಜೆ ಮಾಸಿಕೊನ್ ಅನಿ ಫಸೆ ಮಾಸಿಕೊನ್ ಪರೀಕ್ಷಾತೆ ಅರ್ರಿತೊಲೆ ಹರೇಕ್ ಮಾನವಲಿ ಮಾಂದಿತ ಜರಿಯ ತಲ್ ಲಿಖಿ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆನ ಇಶಾರಾ ಸಾರೋ ಮಾನವನ ಜಾತಿತ ಖಾಕನ ಲೈ ಪಾಪ್ ಕ್ಯಾನ ಕಾಮ್ ಮಾನವಲೋಡ ರೂಪ ಆಯ್ತಾಯಿ ಯಾಕೋಬೀಗ ಇಂತೋ ಲೈಕಿ ಇದ್ ಮೀವ ಅಪನು ಇಚ್ಛಾತ ಕಾರಣ ತಲ್ ಆಯ್ತಾಯಿ ನವಳ್ ಪ್ಯಾರು ಸಂಗ್ವಾಲಡಿ ಮೆಂದೂಲ್ ತ ಇಚ್ಛಾ ಬಿಲ್ಕುಲ್ ಇಪ್ಪಳ ಜೋರ್ ವಾಲೆ ಆಯ್ತಾಯಿ ಒಣ ಮಾನವನ ಜರಿಯ ತಲ್ ಇದ್ದೇನ್ ಕಬೂತೆ ಕ್ಯಾನ ಪಳಾಯಿ ಕಠಿನ್ ಆಸಿ ಅಂತಾಯಿ ಒಣ ಇದೇನ ನತೀಜ ಇದ್ ಆಯ್ತಾಯಿ ಕಿ ಇಮಟ್ ಖೋದಿ ಪಾಪ್ ತಕ್ ಹಾಕ್ ವಿಜಯ ಮಾತಾಕೆ ಚಲೆ ಮಾಯ್ ತೊಡಿ ಒಣ ಯೋನ್ ಆಪಿ ಫಸೆ ಮಾಸಿಕೊನ್ ಅರ್ಸಿ ಸ್ಯಾತೊಡಿ ಪರ್ ಯೌನಲ್ ಈಗ ಬಾರ ಪಾಡ್ತ ಬತ್ತಿಸ್ ವಚಂತೆ ಮಾಕುನ್ ಇವನ್ ವ್ಯಾಚರೇ ಮಾತೊಲೈ ಧರ್ತಿ ತಲ್ ನಾಕುನ್ ಪರ್ರು ತರುತ್ತಾನೋಳ್ ಅನಿ ಅನ್ನ ಸಬ್ ಲೋಗಳು ನಾಕ್ ಹಾಕ್ ವಿಂಚ್ ಕಾ ನಾವು ಪ್ಯಾರೋಡಿ ಇತಲ್ ಹಲತ್ತೆ ಮಾಕುನ್ ಸಿರಪ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ದಯಾ ಹಿ ಬಚೆ ಕಿ ಸಿಸಕ ಮಾಯ್ತಾಯಿ ಮಗುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕೀಮ್ತ ಜರುವತೈ ಮಾವ ಸಬ್ ತಾಂ ಪರೀಕ್ಷಾಂಗ್ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಹೈ ಬೋಲೆ ಮಾನವಲ್ ಕಲ್ ಉಂಡಾನ ಪರೀಕ್ಷಾತೆ ಅರಿತೊಲೈ ತೆ ಬೊಲೆ ಪೂರ್ವ ಕಾಮ್ಕನೆ ಅರ್ಸಿ ಸ್ಯಾತೊಲೈ ಬೊಲೆ ಲೋಪ್ ತೋಲ್ ತೆ ಬೊಲೆ ದೋಸಿಯಾಯನ ನತ್ತೂರ್ ಪೋತ್ತಾನ ಅನೆ ಝೂಟ್ ವನ್ಕನ ಪರೀಕ್ಷಾತೆ ಅರಿತೊಲೈ ಅಂಡೆ ಬೋಳೆ ಬೋಳೆ ತೊ ಖೂಬ್ ತಿಂದಾನ ಪರೀಕ್ಷಾತೆ ಅರಿತೊಳೈ ಅನೆ ಲೈಸೋಡ್ ತೊ ವಿಶ್ವಾಸತೆ ದೋಗ ಕ್ಯಾನ ಪರೀಕ್ಷಾತೆ ಅರಿತೊಳೈ ಮಾವ ಸಬ್ ತಂಗ್ ಪರೀಕ್ಷಾಂಗ್ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಅಯ್ಯು ಬಾಳೋ ತ ಬೆನೆ ಚೀಜ್ ಯಾ ಅಸರ್ ಮಾಕುನ್ ಪಾಪ್ ತೆಲ್ವಾಟೋ ಬಲ್ಕಿ ಮುಸಿಬತ್ ಮಾವಾ ಹಿ ರೂಪಾಯಿ अमट अपनो पुरानो स्वभाव तल परेशान आईयम उन्हें पुनन वाले मावा पाप कना अलग अलग कारण नु बते क्या तोड़े उन्हें वो अवन भाड़ो तंग हालत नल जोड़ क्या तोड़ाई पर प्रभु नो सेवक याकूब माकुन बते क्या तो लई कि मावा मेहंदुलता परीक्षा ता कारण मावा खुदता इच्छांद उन्हें इदे ना बड़ंग नतीजा मावा सामने वाई ताई तेंगा मट मुन्नेडा वचन तुन हुड़कम याकूब ता किताब अदेना उन्दी पाड़ता 15 वचन ते प्रभु मा कौन इहुन करिश्चिरे मातो ले बुरो ख्याल बड़े माइता अने अध्ययन तल पाप बड़े माइता उन्हें पाप बड़े माइता ते अध्ययन तल मौत पैदा आईता ना उड़ प्यार उड़ीत बपुड़ मावा रूपाड़ा इच्छा जन्म यतिताई ते पाप तुन जन्म स्याता है उन्हें बपुड़ पुरो आसी अंताई ते मौत तुन जन्म स्याता है याकूब एक गपड़ा अच्छा मांदी तुन काम ते यति तो लाई पीठी के आया ना या फिर रण जीवन आया ना प्यारो भैरी तेने से लखनित एक काम याने की बदेमाई ना रण जीवन आया ना काम वरु ने हल बने मायो बप्पड़ मावा जुनो स्वभाव ता इच्छा भाड़ो तल वायन वाले मेहंदुलता परीक्षा ता संपर्क ते वाईता है ते याने की बप्पड़ रंटे न मिले मायना आईताई ते इधरोपड़ा काम तुन पीठी के आसिकुन पाप तुन जन्म से आता है ना उड़ प्यार उड़ी प्रभु शु मा कुन बते की तुर की यदि मा अपनो भाईन से गुस्सा होए तिमा वोन जोकन वालेन लेखा दोषी आंदी बाड़ी की इद जीवा तल सुरु आसिकुन भाड़ो काम तारूप यति ताई प्रभु ईशु हुन इत तुल की यदि मा बेने जनिन पर रो बुरु नजर वाटी तोड़ी होई ते अदन संग ने इमट भुरो काम क्यान वाले दोषी ठहरे मासी हत्ते बाड़ के जीवते शुरू आई ताई यानी कि इदना जन्म आत्मा ते आई ताई इंगा इमट इहुन सवाल किस्सा के माई तोड़ी की परीक्षा तवाया न पाप है इदना जवाब है बिल्कुल हल्ले बपोड़ इन विचार पैदा आई ताई बपोड़ जीवते पैदा आताल वाले विचार व्यवहारता रूप यति ताई ते इत परीक्षा ता बने माइताई प्रभु नोल बड़ुल सेवक इत मांदी तोन इवन व्यश्चरे मातो लाई इमट पिट्टे नु अपनो तलट परोडल परितान से अवन रोगे किसी असक माइकेट परिमट अवन अपनो चुट्टिंग ने गुड़ा बनिकान से रोगे किसी सके माइतोड़ी पाप मावा रूपा अंडे भाड़ो तंग काम कुनु पूरो किया ताई ना वड़ प्यार उड़ी बप्पड़ मावा जीवा ते पैदा आतल वाले बुरो विचार भाड़ो तल वायन वाले परीक्षा ता संग ने उन्दी जगह ते आसी अंत ताई इदने बात ते काम जन्म यती ताई इदे पाप ता जन्म आन उन्हे पाप मौत तुन पैदा किया ताई पवित्र पोथी माकुन मुंद रंगना मौत ता बारे ते बते किया ताई सबसे पहले आंद मेहंदुल ता मौत इध हर एक मानवा ना आखरी है इस सब ता लाई पक्को आई उन्हें इधन बाद ते दूसरो मौत आंद आत्मा ता मौत इध बह के मातल वाले पापी न हालत आंद नयो नियम ते इफिसर न किताब अधन रण पाठ ता उन्दी वचन ता लेखा अने परमेश्वर मी कोन पिसोची सीतोल बपोड़े मट मुन्ने टल वो ना हुकुम अरे माने के वेट अने पाप ता कारण सासी मत तोड़ीट उन्हें तीसरो अंत हमेशा ता मौत इद भी बड़ खोई मातुल वाले अविश्वासी न जिंदगी अंत यदि बोले दे हलत ते सासी अंत तोलाई ते वना जिंदगी हमेशा ता मौत अंत प्यारो भैरी टनी से लखनीट मौत ता खास मतलब अंत अलग आयना इदन लाई मसी विश्वासिन लाई इधन मतलब अंत की बपोड़ पाप होना जिंदगी ते जन्म येती ताई ते उन्हें बप्पोड़ात काम ता रूप येची अंताई आधे घड़ी ते परमेश्वर ता संग ने वना संगति मार्ची अंताई इत परमेश्वर तल अलग आयना मान दियान इत दे आत्मा ता मौत आन नयो नियम ते पहलो यवना ना किताब अदेना उन्दी पाठ ता सारुं वचन ते इहुं लिखे माताई सिकाटी ते ताक सी वोन संग संगति इराना दावा की उड़म ते फंदी मांदे की बड़ो सच्चाई तले का ताको मल्ले हिमट परमेश्वर ता संग ने संगति इराना संग संग पाप ते अपनो जिंदगी तुन काटे हल्की सके माइकेट याने की मट हमेशा पाप की ताके मंदा कुम ओंडे परमेश्वर ता संग ने संगति भी रखुम इत बिल्कुल हला सके मानल उन्डे नेण मावा बखत ते सब नल महान पाप है गंदो विचार इदी तल पाप है बदन सामनो हरेक मानवल क्या तो ले इतबे नई नयो मांदी हलायो नावा विचार रल तो नेण मावा समाजते जो मांदित पर जोर से सिरे मात तोड़ाई अदांद माई यानी मानसाना मेहंदुलता संबंध इद मांदी पूरो दुनिया ते बुरो काम तुन खूब बड़ा वासे सी रहे माताई रोमी सरकार तुन बोले हर हल्के होल वड़ा रोपाड़ा पाप ता कारण तल यून माकुन परमेश्वर समा देनु करे चिरे मातोले नावड़ प्यारो दोस्ता लोड़ित इंगा मावा नेटाई बाइबल अध्ययन ता कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन सब तुन बरकत से बिल
मावा कार्यक्रम सच्चो सरी केंस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होएते इमाट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सरी ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 19 बेजन बाग नागपुर नालुंग 00004 महाराष्ट्र